कोरोना व्हायरस किंवा कोविड-19 रुग्ण देश करत आहे, पण लक्षात ठेवा आपल्याला रोगाशी लढायचं आहे, रोग्याशी नाही. त्यांच्याशी भेट झाला.
हॅलो, हा सर, तुम्ही आमच्या इथे मधुकोश प्रोजेक्ट साठी इन्क्वायरी केली होती.
पण तुमचा आवाज ब्रेक असतो, ऐकू येत नाही मला.